ऐसा हुआ। श्लोक क्रमांक 36। असह्यतात्मना योगो दुष्प्राप इति मे मति, वश्यात्मना तु यतता शक्यो वाप्तुम उपायतः। एरवी विरक्ति जयांसी नाही, जे अभ्यासी न रिघती कही, तया नाकळे हे आम्हीही न बनू काही। परी यमनियमांच्या वाटा न बचीजे, कही वैराग्याची से न की करीजे, केवळ विषय जळी ठाकीजे बुडी देऊनी। जया दालिया मानसा कही युक्तीची कांबी लागली नाही, तरी निश्चळ होईल काही कैसे नि सांगे। म्हणून मनाचा निग्रह होये, ऐसा उपाय जो आहे तो आरंभी मगनो हे कैसा पाहो। तरी योग साधने जितुके ते अवघेच काय लटिके, परी आपण या अभ्यासू न ठाके हेच म्हण। अंगी योगाचे होय बळ, तरी मन केतुले चपळ, काय महदादी हे सकळ आपुनो हे। तेथ अर्जुन म्हणे निके, देवो बोलती ते न चुके, साचची योग बळेसी न तुके मनोबळ। तरी तोची योगू कैसा केवी जाणो, आम्ही येतुले दिवस याची मातूही नेणो। म्हणून मनाते जी म्हणो अनावर, हा आता आघवे या जन्मा, तुझे नि प्रसादे पुरुषोत्तमा, योग परिचयो आम्हा जाहला आजी।
हरि 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 स्वामी जी। वंदे गुरुणां चरणारविंदे, संदर्शित स्वात्म सुखावबोधे, जनस्य ये जांगलिकायमाने, संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत। अष्टांग योगाचं साधन म्हणून भगवान पतंजलींनी सांगितलेले पाच यम आणि पाच नियम, म्हणजे मानसिक व्रत आणि कायिक व्रत, मागच्या वेळेला आपण जशी पाहिली तशी त्याच्याबरोबर भगवद्गीतेमध्ये ध्यानाची जी पूर्वतयारी आवश्यक म्हणून विषय आला, तर तो पाहायला आपण सुरुवात केली। मी मागच्या वेळेला सांगितलं की भगवद्गीतेचा कालखंड हा पतंजलींच्याही आधीचा असल्यामुळं भगवद्गीतेमध्ये पतंजलींप्रमाणे यम नियम आसन प्राणायाम अशा प्रकारे विवरण होण्याची शक्यता नव्हती। ज्ञानेश्वर महाराजांनी मात्र या सगळ्याचा समन्वय घालताना त्याच्या निरूपणात यम नियम आसन प्राणायाम अशा पद्धतीने ध्यान सांगितलं। गीतेच्या उपदेशानुसार ध्यानाच्या अभ्यासाची पूर्वतयारी किंवा ध्यान साधनेचे गीतोक्त यमनियम असं आपण त्याला म्हणू, ते म्हणजे वैराग्य, वैराग्य हा ध्यान साधनेच्या अभ्यासाचा पाया असला पाहिजे असं गीतेचं म्हणणं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील तरी वैराग्याचे नि आधारे जिही विषय दवडूनी बाहिरे शरीरी एकंदरे केले मन असं म्हटलेलं आहे. वैराग्याच्या बरोबरीने भगवद्गीतेचा अजून एक महत्वाचा शब्द ध्यानाच्या अभ्यासाची पूर्वतयारी म्हणून अभ्यास हा आला. भगवद्गीतेने देखील अभ्यासेनु तो कौंतेय वैराग्येण च गृह्यते असं म्हटलं. अभ्यासाने आणि वैराग्याने हे मन धरता येतं. एका परीने अभ्यास हा शेवटपर्यंत चालू राहतो ध्यानाचा अभ्यास, पण तरी देखील ध्यानाच्या पूर्वतयारीपासूनच ध्यानाचा अभ्यास भगवद्गीतेने सांगितला. मन आवरण्याचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न हा पूर्वतयारी म्हणून देखील आवश्यक आहे. या अभ्यासामध्ये मन आवरण्यासाठी त्याचं चालणं बोलणं कसं असावं, त्याची एकूण कर्म कशी असावीत असंही भगवंतांनी सांगितलं. अजून एक महत्वाचा विषय म्हणजे युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. साधकाचा आहार युक्त पाहिजे. मागच्या वेळेला आपला हा विषय झाला. या आहाराचा अंतर्वृत्तीवर अत्यंत परिणाम होत असल्यामुळं आहार हा नेहमी युक्त असावा. युक्त असावा म्हणजे परिमित असावा, मोजका असावा. त्याच्यामध्ये ध्यानाच्या विरोधी मनोवृत्तींचं पोषण होणार नाही अशा प्रकारची युक्ती असावी. म्हणजेच राजस आणि तामस नसावा, शुद्ध सात्विक आहार असावा. तसंच तो कोणत्या भावनेनी शिजवलेला आहे, तयार केलेला आहे हेही महत्वाचं असल्यामुळं तोही विचार भगवद्गीता मांडते. तसंच कोणता आहार असावा हे 17व्या अध्यायामध्ये भगवंतांनी सांगितलं. कोणता नसावा हे देखील सांगितलं. आणि त्याप्रमाणेच युक्त विहार असा भगवंतांचा शब्द आला. जसे आहाराचे बरे वाईट संस्कार आहार घेणाऱ्यावर होतात, तसं भारतीय शास्त्राप्रमाणे मुखावाटे घेतलेला अन्नाचा आहार हा जसा आहार आहे तसाच बाकीचा म्हणजे डोळ्याच्या अंगाने होणारा, कानाच्या अंगाने होणारा, सर्व इंद्रियांच्या अंगाने होणारा संस्कार हा देखील आहारच समजलेला आहे. असं असल्यामुळं त्याचा विहार कसा असावा असा विषय भगवंतांनी मांडला. म्हणून त्याचं चालणं, त्याचं बोलणं, चालणे हे परिमित असलं पाहिजे, बोलणं देखील परिमित असलं पाहिजे, पाहणं देखील प्रत्येक ठिकाणी काय आणि किती, चालणं कुठं आणि कशा करता आणि किती वेळ, खाणं काय आणि किती, पाहणं काय आणि किती, तुम्ही वाटेल ते पाहू शकत नाही, ऐकणं काय आणि किती, अशा प्रकारचा विवेक युक्त आहारामध्ये युक्त विहारामध्ये आवश्यक असं भगवंतांनी सांगितलं. भगवंत असं म्हणतात की बाहेरी युक्तीची मुद्रा पडे तवा आत आत सुख वाढे. अशा प्रकारे युक्त जीवन जर सुरू झालं तर त्या शरीरामध्ये इंद्रियांचं तसंच मनाचं आणि बुद्धीचं असं एक सहज सुख वास करायला सुरुवात होते. तेथ सहजची योगू घडे नाभ्यासिता, मग विशेष अभ्यास न करता देखील, अभ्यासच न करता असं नाही पण विशेष अभ्यास न करता देखील शरीराच्या अंतर्गत शरीराचं देहाचं देखील एक पर्यावरण असतं, आत इंद्रियांचं, मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, त्याच्यामध्ये सहजच योगाला अनुकूल, ध्यानाभ्यासाला अनुकूल अशा प्रकारची भावना निर्माण होते। म्हणून फार अभ्यास न करता देखील त्याचा योग सुलभ होतो असं भगवंत म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। गीतोक्त ध्यानाची जी पूर्व तयारी आहे त्याच्यामध्ये अजून एक विषय भगवंतांनी मांडला, तो म्हणजे उद्धरेत आत्मनात मानम न आत्मानम अवसादयेत, आत्मैव ही आत्मनो बंधुः आत्मैव रिपु आत्मनः। भगवंत असं म्हणतात की आपणच आपला उद्धार करावा, दुसरा कोणी आपला उद्धार करण्यासाठी पत्कर घेऊन आलेला नाही, त्याला त्याची आवश्यकता देखील नाही। आपलं हित हे आपल्यालाच समजलं पाहिजे, आपणच आपला उद्धार करावा। आपण म्हणजे देह मन इंद्रियांच्या एका सम्यक आणि अथक अशा प्रयत्नांनी, तसंच सम्यक वर्तनांनी, देह इंद्रिय मन यांच्याकडून साधना करून घ्यावी, आपली कर्म सुयोग्य असावीत, संतांना सज्जनांना मान्य अशी असावीत, नीतीला धरून असावीत, शास्त्रांनी सांगितलेली असावीत, त्याच्यामध्ये स्वार्थ भावना नसावी, निस्वार्थ बुद्धीने केलेली असावीत, अशा प्रकारचं कर्मयोगाचं आचरण करणं म्हणजे आपणच आपला उद्धार करणं। आपला उद्धार करावा म्हणजे देह मन बुद्धीच्या पलीकडं असणारं जे निर्गुण निराकार अव्यक्त अचिंत्य सच्चिदानंद असं तत्व सांगितलेलं आहे, त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होणं म्हणजे आपणच आपला उद्धार करणं। देह इंद्रियांनी आपल्या स्वतःचाच उद्धार करून घ्यावा, आत्मस्वरूपाशी एकरूपता साधून, आत्मभावाशी एकरूपतेच्या ठिकाणी देह इंद्रियांचा खरा उद्धार होणार आहे, भोगांच्या ठिकाणी नाही। देह जितका भोग भोगेल तितकं मन तुकड्या तुकड्यामध्ये विभागलं जाईल, त्याचा चिंतनावर विपरीत परिणाम होईल। भगवद्गीतेने याचा क्रम सांगताना ध्यायतो विषयान पुसः संगः तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधो भी जायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृति विभ्रमः, स्मृति भ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यति, इतकी नाशाची परंपरा सांगितली। आपला जो भोग आहे तो भोग जितकं नुकसान करत नाही तितकं भोगाचं चिंतन किंवा स्मृती बाळगणं हे अधिक नुकसानकारक असतं। म्हणून विषयाचं ध्यान किंवा विषयाचं स्मरण सतत करत राहणं हे तसं आत्मनाशालाच कारण राहतं। म्हणून या मार्गाला जाऊ नये असं भगवंत सांगतात। जर विषयाचं चिंतन करत राहिला तर विषयाचा संग जडतो, स्मृतीजन्य विषय पूर्वी भोगलेले त्याचा आत्ता संबंध देखील नसताना त्याच्यामध्ये जर रममाण होण्याची कृती घडली तर त्याच्यातून सगळी अनर्थ परंपरा सुरू होते असं भगवद्गीता सांगते। त्या विषयाचा संग जडतो याचा अर्थ त्या विषयाचं परत सेवन करावं असं वाटायला लागतं। तो विषय काहीही करून उपभोगला पाहिजे अशा प्रकारची तीव्र वृत्ती निर्माण होते, तो विषय कमनीय म्हणजे सुंदर वाटायला सुरुवात होते। आणि परत एकदा कामना निर्माण होते आणि मन त्या कामनेने जर भरून गेलं तर एक प्रकारे एक शुद्धता किंवा अस्वस्थता मनामध्ये येते, त्याला भगवंत क्रोध असं म्हणतात. या क्रोधामुळं सर्व प्रकारचं तारतम्य नाहीसं होतं, क्षुब्धतेनी सर्व प्रकारचं तारतम्य नाहीसं होतं. कामातुराणाम न भयम न लज्जा असं म्हटलेलं आहे. मग भय देखील नाहीसं होतं आणि लज्जा देखील नाहीशी होते आणि तो त्या विषय सेवनामध्ये उडीच घेतो. या संमोहामुळं आपण मुळात कोण आहोत ही स्मृती नाहीशी होते, आत्मस्मृतीचा नाश होतो. स्मृती भ्रंशात बुद्धी नाशः, आत्मस्मृती नाहीशी झाली की आत्मबुद्धी देखील नाहीशी होते. विनोबा असं म्हणतात बुद्धी नाशात प्रणश्यती असं भगवंत म्हणाले नसते तरी चाललं असतं, कारण बुद्धिनाश हा आत्मनाशच आहे. पण तरी देखील सर्वांना नीट समजावं म्हणून भगवंत म्हणाले की बुद्धिनाश म्हणजे सर्वनाश, कारण आत्मोद्धारासाठी देखील फक्त बुद्धीच मागितली जाते. जसं समर्थांनी बुद्धी दे रघुनायका असं म्हटलं, अशा प्रकारे आत्मभावाशी एकरूपतेच्या ठिकाणीच देह मन इंद्रियांचा उद्धार होणार असल्यामुळं हे काम देह मन इंद्रियांनी करावं अशी विषयांची स्मृती आणि आत्मनाश इथपर्यंत आपल्या स्वतःला नेऊ नये. जेव्हा आपणच म्हणजे देह इंद्रिय यांच्या साह्याने आत्मप्राप्तीला अनुकूल अशा प्रकारचं वर्तन घडायला सुरुवात होते तेव्हा आपण आपल्या स्वतःशीच कल्याणकारी वर्तन केलं असा त्याचा अर्थ होतो. आपण आपल्याशी बंधुत्वाने राहिलो असा त्याचा अर्थ होतो. याच्यासाठी मुख्यतः देहाची अहंता टाकून राहणं हे गरजेचं आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा विचारूनी अहंकारू सांडीजे मग असतीची वस्तू होईजे, तरी आपुली स्वस्ती सहजे आपण केली. मुळात देहात्म समूह जो आहे तो आपल्या स्वतःच्या म्हणजे अंतिम हिताच्या विरोधी वागण्याचं कारण देह मी अशा प्रकारचा भावच असतो. विवेकाने अहंकाराचा जर त्याग करता आला, देहाहंतेचा त्याग करता आला आणि विवेकाने आत्मस्वरूपाशी एकरूपतेचं देखील चिंतन जर घडलं तर या कृतीला आपण आपल्याशी बंधुत्वाने राहिलो असं म्हटलं जातं. याच्या उलट आपल्या कर्मांनी तसंच आपल्या विचारांनी आपल्या संकल्पाने तसंच बुद्धीनी केलेल्या तर्कामुळं आपण आत्मप्राप्तीच्या विपरीत अशी कर्म जर केली तर आपण आपल्याशी शत्रुत्व केल्यासारखं होतं असं भगवंत म्हणतात. असं शत्रुत्व म्हणजे कामनिक स्वार्थी बुद्धीचं, दुसऱ्याचा घात करणारी लुबाडणूक करणारी अशा प्रकारची कर्म मग हातून घडायला सुरुवात होईल. असं जर झालं तर देह इंद्रियांनी आपल्या स्वतःचाच घात केला आणि असा घात कधीही करू नये असं भगवंत म्हणतात. न आत्मानम अवसादयेत, आपल्या आत्म्याला अवकळा येईल अशा प्रकारचं वर्तन आपल्या देह इंद्रियांकडून कदापि घडू नये. त्याच्यासाठी त्याच्या एका बाह्य आचरणाची देखील अपेक्षा भगवंत ठेवतात. ते बाह्य आचरण दैवी गुणसंपदा जेव्हा त्यांनी सांगितली तेव्हा त्याचं वर्णन 16व्या अध्यायात त्यांनी केलं. अभयम सत्व संशुद्धी ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च आदी असं असल्यामुळे ध्यानाची जी पूर्वतयारी म्हणून भगवंतांनी सांगितली तो विषय सगळ्या भगवद्गीतेत पसरला. श्लोक जरी 6व्या अध्यायामध्ये आलेला असला, उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आत्मैव ही आत्मनो बंधू आत्मैव रिपु आत्मनहा, आपणच आपला रिपु कसे होतो, दंभो दर्पो अभिमानश्च क्रोध पारुष्यमेव च अज्ञानम चाभिदा जातस्य पार्थ संपदम आसुरीम, अशा प्रकारच्या आसुरी संपत्तीचा आसुरी गुणांचा आश्रय कदापि न धरण, आपला देहाबद्दलचा अहंकार वाढवत आपण आपल्या कर्मामुळे नेतो, कधी कधी कर्म अप्रतिम यशस्वी होतात. आपल्या बुद्धीचं कौशल्य देखील विलक्षण असतं, त्यामुळे यश मिळायला सुरुवात होते. कधी कधी प्राप्तनानी नशिबानी किंवा फार उत्तम अशा कुळामध्ये जन्माला आल्यामुळं, अतिशय श्रीमंत कुळात जन्माला आल्यामुळं अशी अनेक कारणं होऊ शकतात, पण या कारणांमुळं आपला देहाहंकार वाढतो आणि हा देहाहंकार आपल्याला आपल्या स्वतःचा जो आत्मा आहे तो काळवण्यासाठी म्हणून अतिशय मदत करतो. आपल्याशी शत्रुवत वर्तन त्यामुळं घडायला सुरुवात होते. असं असल्यामुळं अहंकार आणि त्या अहंकाराने भरलेली अशी काम्य किंवा रजोगुणी तमोगुणी अशा कर्मांपासून साधकांनी नेहमीच दूर असावं, सावध असावं आणि त्यामुळं ध्यान साधना करण्यासाठी प्रवृत्त झालेला जो साधक आहे त्यांनी आपली देह इंद्रिय मन बुद्धी हा सारा आत्मीय वर्ग जर जिंकून घेतला तरच तो कल्याणकारी ठरेल आपल्या स्वतः करता, आणि जर तसं नाही केलं तर तो पारमार्थिक परिभाषेतल्या शुद्ध स्वरूप आत्म्याचं आपणच शत्रुत्व करतो अशा प्रकारे वर्तन करायला सुरुवात करेल. भगवद्गीतेने अजून एक महत्वाचा विषय सांगितला, तो म्हणजे समत्व. ध्यान करणाऱ्या साधकाचं वर्तन हे अत्यंत समभावानी युक्त पाहिजे असं भगवंत सांगतात. विहित कर्माचरण हे साधन म्हणून भगवंतांनी सांगितलं, योगारूढ होण्यासाठी कर्मयोग हा साधन म्हणून सांगितला. ज्या श्लोकाच्या सांध्यावर हे सगळं निरूपण आपण सुरू केलं तो आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते, इथपासून हे निरूपण खरं सुरू झालेलं आहे. जर योगारूढ व्हायचं असेल तर कर्म हे साधन म्हणून असलं पाहिजे. विहित कर्माचरण हे साधनासारखं असलं पाहिजे. असं असल्यामुळं स्वतःची जी कर्म आहेत त्या कर्मांबद्दल आपल्या हातून साधनच घडतंय किंवा साधना घडतीये या पद्धतीने आपल्या स्वतःच्या कर्मांकडे पाहणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळेला साधना म्हणजे आपण जे नाम घेतो किंवा ध्यान करतो तेवढंच मर्यादित असं साधनेकडे पाहिलं जातं, पण भगवंतांना असं सांगायचं आहे की आत्मोद्धार ज्याला करून घ्यायचा आहे त्यांनी आपली कर्तव्य कर्म आहेत आणि विहित कर्म आहेत तर त्या कर्मांकडे देखील साधना म्हणून पाहिलं पाहिजे. असं असेल तेव्हा आपल्या हातून साधना कमी घडते म्हणजे ध्यानाला कमी बसायला मिळतं अथवा नामाला कमी बसायला मिळतं. ही जी बोझ अंतर्यामी असते ती बोझ नाहीशी व्हायला काहीच हरकत नाही. आपली जी कर्म आहेत ती कर्मच प्रथम साधना म्हणून करायला पाहिजेत. त्याच्यासाठी भगवंतांनी सुरुवातीला कर्मयोग सांगितलेला आहे. कर्माचरणाने आत्मस्वरूपाशी युक्त होणं युक्त होण्यासाठी पात्रता निर्माण होणं आणि त्यामुळे शांती समाधानाचा लाभ होणं, आत्मसौज्ञिक शांती प्राप्त होणं हा विषय हा सहावा अध्याय पाचव्या अध्यायामध्ये भगवंतांनी युक्ता कर्मफलम त्यक्त्वा शांतिम आपनोती नैष्ठिकीम म्हणून सांगितला. आणि इथंही आरुरुक्षो हो मुने हे योगम कर्म कारण मुच्यते, आणि या कर्म या साधनामुळे जर काही प्राप्त होत असेल तर शांती प्राप्त होते. योगारूढस्य तस्यैव शमः कारण मुच्यते, जी शांती प्राप्त झाली त्या शांतीला हाताला धरून आता त्यांनी म्हणजे कर्मातल्या शांतीला हाताला धरून आता त्यांनी ध्यानाची शांती मिळवण्याचा अभ्यास करायला हवा. या सगळ्या प्रक्रियेमध्ये अंतःकरण भावावर एकूण विजय मिळवणं, कर्म करत असताना मन बुद्धी चित्त अंतःकरण आणि अहंकार म्हणजे देहाहंता न ठेवणं, देह इंद्रिय यांच्या मुळाशी असणाऱ्या आत्म्याच्या जाणीवेनी आपण आत्मस्वरूप आहोत अशा प्रकारच्या शब्दबोधानी गुरुबोधानी, पण एकूण आत्म्याच्या जाणीवेनी तृप्ततेचा अनुभव घेणं हे गरजेचं आहे. आणि सगळ्या जगताविषयी परमात्म भाव ठेवणं हे देखील कर्माच्या एकूण व्यापक तत्वामध्येच येतं. असा उत्तरोत्तर आत्मविकास साधत साधत आत्म्यात रममाण होण्याची कला किंवा तयारी पूर्व तयारी हळूहळू प्राप्त करत जावी अशा या कर्मयोगाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये त्याची व्यक्तिगत कर्म येतील, त्याची व्यावहारिक कर्म येतील, त्याची आर्थिक कर्म येतील, त्याचं एक सामाजिक जीवन असेल, त्याचं एक राष्ट्रीय जीवन किंवा कर्तव्य असेल. तो जिथं काम करतो त्या ठिकाणी ज्या संस्थेत तो काम करत असेल तिथं असणारी प्रामाणिकता आहे. हे सर्व जीवन कर्मयोग्याच्या दृष्टीने कसं आदर्श असेल असा त्यांनी सतत विचार करणं गरजेचं आहे. कधी कधी साधकाच्या ठिकाणी याच्यातल्या काही गोष्टींचा अभाव आढळतो. उदाहरणार्थ जेवढं हवं तेवढं राष्ट्रीयत्व त्याच्या ठिकाणी नसतं. देशाविषयीचा अभिमान आपण जिथं राहतो आपल्याला घराविषयीचा अभिमान नसतो का? तसं त्याप्रमाणे आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीविषयीचा अभिमान हा अभिमान अहंकारात मोडत नाही, पण तो असणं गरजेचं असतं. तिथं प्रामाणिक असणं देखील गरजेचं असतं. तसं समाजामध्ये ज्या राहतो त्या समाजाशी सहकार्याची भूमिका, तिथं कोणालाही न फसवणं न लुबाडणं अशा प्रकारची वृत्ती, कधी कधी कोणाकोणा साधकाचं आर्थिक बाबतचं धोरण ठीक नसतं. मी त्याचं जास्त वर्णन करत नाही, जास्त वर्णनात मला पडायचं नाही, पण स्वयंपूर्ण दुसऱ्याकडून उधारी उसनवारी न केलेलं, दुसऱ्याच्या जीवावर न जगणारं असं आर्थिक जीवन साधकाचं जरूर असावं. व्यक्तिगत जीवन देखील अतिशय स्वच्छ असावं. कर्मयोगामध्ये या सर्व जीवनाला एक प्रकारे वळण देण्याचं सामर्थ्य आहे. त्यामुळे जर काही होत असेल तर त्याच्या जीवनामध्ये एक प्रकारची अलिप्तता किंवा मध्यस्थता किंवा साक्षीभाव हा यायला सुरुवात होते आणि येणं अपेक्षित आहे. या अलिप्ततेला किंवा मध्यस्थतेला किंवा साक्षीभावाला भगवद्गीता समता म्हणते. ही समता प्राप्त कशी होते? सहाव्या अध्यायामध्ये अतिशय थोडक्यात सांगताना भगवंतांनी सांगितलं की त्यांनी कर्मयोगाच्या आचरणाने अंतःकरण वृत्ती जिंकून घेतलेल्या असतात. जितात्मनः प्रशांतस्य तस युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शांतिम आप्नोति नैष्ठिकीम, तो शांत झालेला असतो. परमात्मा समाहितः तसंच सर्वत्र जो परमात्मा आहे समभावाने नटलेला आहे तो सर्व ठिकाणी पाहण्याचा सराव त्याचा घडायला सुरुवात होते. शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयो हो, मान अपमान हवो नको, सुख दुःख याबाबत तो सम राहिलेला असतो, सम वर्तन करायला तो शिकतो. तसंच भगवंत असं म्हणतात की ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, त्याला जितपत कर्म करता करता आत्म्याचा अनुसंधानपूर्वक कर्म करायला जमतं त्या ज्ञानानी आणि शब्द ज्ञानानी त्याच्यापाशी एक समाधान वास करत असत. तसंच सर्वत्र परमात्मा पाहण्याच्या वृत्तीने विज्ञान भाव म्हणजे विशेष ज्ञानाचा भाव देखील त्याच्या अंतर्यामी आता यायला सुरुवात झालेली असते. त्यांनी इंद्रिय जिंकलेली असतात, याचा परिणाम म्हणून भगवंत असं सांगतात की युक्त इत्युच्यते योगी, यामुळे तो युक्त होतो. अजून एक त्याचं अव्यवच्छेदक लक्षण सांगताना ते असं म्हणतात की समलोष्टाश्म कांचनः, म्हणजे मातीचं ढेकूळ, दगड आणि सुवर्ण हे त्याला सम झालेलं असतं. हा अर्थ थोडा गोंधळात टाकणार आहे बरं का. कारण माती, दगड आणि सोनं याला व्यावहारिक मूल्य वेगळं वेगळं आहे, पण याचं अंतर्लक्षण तो आत्म्यात रमलेला असल्यामुळं याबाबत तटस्थ असतो असं आहे. त्याला सुवर्णाची किंमत कळत नाही असं नाही. आणि ती रामकृष्णांची जी कथा सांगितली जाते की एका हातामध्ये नाणं आणि दुसऱ्या हातामध्ये दगड असं घेऊन ते गंगेत टाकत होते की हे दोन्ही सारखं आहे म्हणून, ही अतिशय बाह्य कृती आहे. रामकृष्णांचा अंतर्भाव जो होता तो अंतर्भाव आत्म्यात रमणारा असल्यामुळं व्यावहारिक अंगाने ते पैसे फेकून देत होते, पण आत आत्म्यात रमलेले होते या हे या कथेचं जास्त उत्तम तात्पर्य आहे. असं असल्यामुळं या दोन्हींना ते समान महत्व देत होते आत्मभावाच्या अंगाने. पण परिणामतः तो निरीच्छ होतो. बाहेरून निरीच्छ वाटणारा आत आत्म्यात रमलेला असतो. तो कूटस्थ विजितेंद्रियः, कूटस्थ आत असणारा जो जीवात्मा आहे तो जीवात्मा मुळातच परमात्मा स्वरूप आहे असा बोध त्यांनी प्राप्त केलेला असतो. अशा प्रकारे तो समत्वानी बाहेर वर्तन करत असतो आणि आत आत्मस्वरूपाशी एकरूपता साधण्याच्या खटपटीमध्ये असतो. त्याचं अजून एक लक्षण सांगताना ते असं म्हणतात की सुहृत मित्रः उदासीनः मध्यस्थः द्वेष बंधुषु साधुषु च अपि च पापेषु समबुद्धिर विशिष्यते. कोणीही जरी झाला तरी त्याला सर्व सुहृद असू शकत नाहीत. त्याला काही सुहृद असतात, काही त्याचे मित्र असतात, काही त्याच्याबाबत उदासीन असतात. काही त्याचं भलं व्हावं म्हणून मध्यस्थी करायला तयार असतात. काहींना त्याची प्रकृती अजिबात आवडत नाही. अगदी रामाची प्रकृती न आवडणारी देखील मंडळी निघाली. कृष्णाची प्रकृती आवडणारी न आवडणारी देखील मंडळी निघाली. कोणीही गुणवान माणसांनी असं समजायचं कारण नाही की मी सर्वांना आवडेन किंवा मी सर्वांना आवडलो पाहिजे. कोणीतरी त्याचा द्वेष करणार हा निघणारच, कोणीतरी बंधुत्वानी वर्तन करणारा निघेल, कधी त्याला साधू भेटेल, कधी त्याला आत्यंतिक पापी व्यक्ती देखील भेटेल. सुहृद म्हणजे सर्वांचं हित इच्छिणारा आणि कारणाखेरीज हित इच्छिणारा अशा व्यक्तीची आणि त्याची भेट होईल आणि तो त्याच्यावर सहज जाता जाता उपकार करून जाईल. त्याचा कोणी मित्र असेल, मित्र म्हणजे उपकाराच्या मोबदल्यामध्ये उपकार करणारा, तो मित्र. मी ज्याच्याशी चांगला वागतो तो माझ्याशी चांगला वागतो. शत्रू देखील भेटेल आणि हा शत्रू कारणाशिवाय अहित करणारा असा असू शकेल. निष्कारण तुमच्याशी शत्रुत्व धरणारा देखील आवडेल, तुमचं चालणं बोलणं न आवडल्यामुळं, तुमची एकूण अभिव्यक्तीशीच दुश्मनी असल्यामुळं तुमच्याशी शत्रुत्व करणारी व्यक्ती तुम्हाला भेटेल. तसंच तुमच्यात रस नसणारी मंडळी देखील असतील, तुम्ही भले आणि तुमचं सगळं तुमच्यापाशी, अशी मंडळी देखील जगामध्ये असणारच. तसंच कधी कधी तुमच्याबाबत चांगलं व्हावं, तुमचं हित व्हावं म्हणून मध्यस्थी करणारे भेटतील, काही उदासीन असतील, काही दुष्टाव्याने तुमचा दुस्वास करणारी अशी मंडळी भेटतील. त्यांना जर संधी मिळाली, जोपर्यंत संधी मिळत नाही तोपर्यंत ते केवळ द्वेष करत राहतील, जर संधी मिळाली तर अनहित देखील करतील. तसंच तुमचे संबंधित कोणी असतील, ते संबंधित त्यांच्यापाशी तुमच्याकडून काही मिळवण्याची अपेक्षा नसेल, त्यांना बंधू असं म्हटलेलं आहे. तसंच परमात्माच मी अशा बोधामुळं सर्व भूतमात्रांच्या आत एक परमात्मा पाहत असल्यामुळं ज्यांच्या ठिकाणी आप पर भावच नाही, दुसऱ्याचं दुःख निवारण करण्याची ज्याला तळमळ आहे, जो वस्तू होऊन राहिलेला आहे, असा कधीतरी एखाद्याच्या जीवनामध्ये अवतरण्याची शक्यता आहे. सर्वांना साधू भेटतील असं नाही, चंदनम नाही सर्वत्र, चंदनम न वने वने, साधवो नाही सर्वत्र, साधू हे सर्वत्र असतील असं नाही. जसं प्रत्येक वनामध्ये चंदन असेल असं नाही, चंदनाचं झाड असेल असं नाही, पण कधी कधी तुमच्या जीवनामध्ये साधू देखील येऊ शकतील आणि कधी कधी पापी देखील येतील, अतिशय कामांध झालेले, दुष्कृत्य करणारे, त्यांच्यामुळे तुम्हाला पीडा देखील होऊ शकेल, ते तुमचा घात देखील करू शकतील. अशा सर्व वृत्तींनी भरलेल्या जगामध्ये राहत असताना तो समबुद्धीनी राहतो. या समबुद्धीचं वैशिष्ट्य असं आहे की ही बुद्धी आत परमात्म्यामध्ये रमलेली आहे, बाहेर ती दिसताना सम दिसते, बाहेर सम दिसते. सम हे त्याचं बाहेरचं वर्णन आहे, तो आत आत्म्यामध्ये रमलेला असतो. तसं एरवी समवर्तन करणं आत्म्यात न रमता अशक्यच आहे, शक्यच नाही. असं असल्यामुळे त्याचं अंतर्लक्षणच महत्वाचं. असं असेल तेव्हा अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, म्हणून बाहेरी समता दिसते, म्हणून बाहेर तो साक्षी आहे, तटस्थ आहे किंवा मध्यस्थ आहे, असं बाहेरून दिसायला सुरुवात होते. या सगळ्यांच्या बाबत अशा प्रकारच्या जगतामध्ये बहुतेक सगळ्या जगताचं म्हणजे मनुष्य मात्रांचं वर्णन याच्यामध्ये भगवंतांनी केलं. तो अति प्रभावित होत नाही. पापी भेटला म्हणून फार मोठी पराकोटीची निंदनीय भावना त्याच्या आत उमटतच नाही. कारण बाहेरच्या जगताकडं तितकं त्याचं तशा तऱ्हेनी लक्षच नसतं. जो बहिर्मुख असतो तो जितका पाहत असतो तितका हा बाहेरचे गुणदोष पाहतच नाही. तो अति प्रभावित होत नाही. आत्मभाव राखून असतो. असं असल्यामुळं तो समबुद्धी ठेवतो. जे जे भेटेल भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगून निश्चित जाण माझा. अशा प्रकारे जो कोणी असेल बाहेर तर तो बाहेर त्याच्या ठिकाणी लखलाभ असो. त्याचे गुण त्याचे दोष तो स्वतःमध्येच रमलेला असतो. ध्यान साधकांनी या समतेच्या गुणाचा यथाशक्य अभ्यास जर केला तरच ध्यानामध्ये त्याची खैर आहे. त्याला ध्यानामध्ये गती प्राप्त होईल. कारण डोळे मिटले तरी मनोमय सगळं विश्व जसंच्या तसं असतं. केवळ डोळे मिटल्याने काही होत नाही. डोळे उघडे ठेवल्यामुळं तुम्ही मला जेवढे सज्जन दिसता किंवा तुम्ही मला जेवढे दुर्जन दिसता, डोळे मिटल्यानंतर विचारांनी देखील तुम्ही माझ्या पक्षी तेवढेच सज्जन असता किंवा तेवढेच दुर्जन असता. तुमची व्यवस्था काय करायची हे मला कळतच नाही. तुमच्याबाबत काय भाव ठेवायचा हे मला कळतच नाही. मला तुमच्यापासून अलिप्तच होता येत नाही. असं असल्यामुळं मुळातच आत्म्यात रमण्याच्या प्रेरणेमुळं बाहेरच्या जगताच्या दर्शनाला तो एकतर महत्व तरी देत नाही किंवा तो परमात्मा आहे अशा भावनेने पाहतो. असं असल्यामुळं भगवंत असं सांगतात की या समबुद्धीमुळं ध्यानाची एक प्रकारची उत्कृष्ट पूर्वतयारीच त्याच्या हातून घडते. मनाचा वैराग्याविषयीचा निश्चय पक्का होतो. मन जगतामध्ये अतिरिक्त रमायला अथवा परावृत्त व्हायला, आकर्षण आणि विकर्षण हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत अशी कोणतीही शक्यता संपून जाते. त्याच्याऐवजी मन आत रमायला उत्सुक राहतं. ध्यानाच्या बाबतचा जो अभ्यास आहे तो अभ्यास या गुणांनी युक्त होऊन करायला पाहिजे. एकूणच भगवंतांनी जे यम नियम या भाषेत न सांगता ध्यानाची पूर्वतयारी म्हणून जो विषय मांडला तो सगळा विषय हा खरं म्हणजे आपल्याला सावध करणारा असा आहे. कोणीही साधक ध्यानाला बसू इच्छिणारा या सगळ्या अंगांनी चिंतनशील असावा. त्याचा आहार युक्त असावा म्हणजे सात्विक असावा. शुचिर्भूतता त्याच्यामध्ये असावी. ती सांभाळून ईश्वर स्मरणपूर्वक त्याने आहार करावा. आहार घेत असताना प्रसन्न शांत अशा वृत्तीने त्यांनी असावं. प्रसाद भावनेने अन्नाचं ग्रहण करावं. सर्व इंद्रियांचा आहार अर्थात त्याला विहार असं म्हटलंय तोही अशाच बेतानी अशाच नियमानी असावा. देह इंद्रिय मन बुद्धी हा जो आत्मीय वर्ग किंवा आत्मीय समूह आत्मसमूह तो प्रयत्नपूर्वक जिंकावा. सच्चिदानंद आत्मस्वरूपाची त्याच्याद्वारे प्राप्ती करून घ्यायची असते. त्यासाठी देह इंद्रियांची गरज असते. साधनेसाठी त्यांची आत्यंतिक आवश्यकता आहे. त्यामुळं हा हे आत्मस्वरूप प्राप्त होईल अशा प्रकारचंच आचरण ठेवावं इंद्रिय मन बुद्धीनी, अर्थात उद्धरेत आत्मनात्मानम हे तंत्र कायम लक्षात असावं. बाह्य वर्तन देखील क्षमा, दया, करुणा, प्रेम अशा भावानी युक्त असावं. त्याच्यामध्ये दंभ, दर्प, अभिमान अशा प्रकारच्या गोष्टी नसाव्यात. वैयक्तिक सुख दुःख तसंच मान अपमान या ज्या गोष्टी आहेत, ही सुख दुःख आणि मान अपमान ही भावना ही देहाच्या संबंधीची असल्यामुळं आणि आत्म्यात रमायला सांगितलेलं असल्यामुळं त्याच्याबाबत तटस्थ, उदासीन किंवा सम असावं. पण आत्म्यात रमल्यामुळं तटस्थ किंवा उदासीन राहता येतं. आर्थिक, व्यावहारिक असं जे जीवन आहे त्या जीवनामध्ये देखील सावध असावं, ते यथान्यायच करावेत. लॉकरमध्ये तुम्हाला सोनंच ठेवायला लागेल, दगड नेऊन ठेवता येणार नाहीत, पण अंतरीचा भाव मात्र तुम्हाला योग्य तऱ्हेने माती, दगड आणि सोनं हे जी व्यावहारिक मूल्य असणाऱ्या, वेगळी मूल्य असणाऱ्या अशा ज्या वस्तू आहेत, तर त्याला कमी महत्व देणार आणि आत्मसुखाला अधिक महत्व देणारी अशी भावना असावी. तसंच सुहृद मित्रापासून ते साधू आणि पापी अशा सर्वांबाबत त्यांच्यामध्ये एकच परमात्मा नटलेला आहे अशा प्रकारची दृष्टी राखून सम असावं. या गीतेने सांगितलेल्या यमनियमांचा अभ्यास साधकांनी जरूर करत राहावा. या अभ्यासामुळेच वैराग्याच्या आधाराने, अभ्यासाने, युक्त आहार विहाराने तसंच त्यामुळे झालेल्या चित्तशुद्धीपासून ध्यानाकरता अत्यंतिक तयारी होते. तसंच आत्म्यामध्ये स्थिर राहून द्वंद्व साम्याचा देखील अभ्यास करत राहावा. ध्यानाचा अभ्यास करण्यासाठी अशा प्रकारे इंद्रिय मन बुद्धी चित्त याची एक सुयोग्य जडण घडण साधकाच्या ठिकाणी जर झाली तर ध्यानाचा अभ्यास हा अतिशय चांगल्या प्रकारे, म्हणजे आपल्याला अपेक्षित असा, एकाच जन्मामध्ये आत्म्यापर्यंत नेणारा असं होण्याची निश्चित शक्यता आहे. हे जे गीतोक्त यमनियमाचं आचरण आहे, हे आचरण ऐकून छाती दडपून घेण्याचं कारण नाही. आपण जमवण्याला प्रारंभ करावा. एकदम 100% या गोष्टी जमतील कोणाला असं जरी शक्य नसलं, तरी हळूहळू बनत बनत बन जावे अशा न्यायानी हळूहळू या गुणांचं जोपासन आपल्या ठिकाणी होईल. एक परीने हा अभ्यास जरी कठीण वाटला तरी देखील हा अभ्यास सोडू नये, तो हळूहळू करून साध्य होतो. साधकाचा हा यमनियमात्मक खरं म्हणजे सदाचार आहे. याच्या आचरणाने आणि आचरणानेच तो अधिकाधिक जमू लागेल. आचरण न करण्याने काहीच जमण्याची शक्यता नाही. आचरण जसं जसं करेल तसं साधक त्याच्यामध्ये अधिक प्रयत्न करीत. हे जे यमनियम आहेत, हे यमनियम यथाशक्य आपल्या जीवनामध्ये उतरवेल की जेणेकरून त्याचा ध्यानाचा अभ्यास सुलभ होईल. अशा प्रकारे यमन आणि नियम याबद्दल सांगून झाल्यानंतर आसन या विषयाच्या संदर्भात आपण पुढच्या वेळेपासून सुरुवात करू. यम, नियम, आसन, प्राणायाम या आसनामध्ये अर्थात शरीराची एक सुयोग्य स्थिती किंवा शरीर योगाच्या अभ्यासाकरता सक्षम असणं, म्हणजे किंचित प्रमाणात शरीर उत्तम ठेवण्यासाठी व्यायाम आणि मग ध्यानाची जागा, तसंच ध्यानाचं आसन म्हणजे आपलं बसकर, आणि मग ध्यानाची जागा कशी असावी, शुचौ देशे वगैरे, एकांतात एकट्याने, हा जो सगळा विषय भगवंतांनी मांडला तो आपण कर्मानी पुढच्या वेळेपासून पाहू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. हरि हरि ज्ञानोबा मामलिये प्रभु स्वामी. बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुका. श्री ज्ञानेश्वर महाराज की. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर. हरि हरि हरि. आज खर म्हणजे त्यांना त्यांचा विशेष उल्लेख केलेला तेवढा पसंत पडणार नाही याची मला जाणीव आहे. आपल्याकडं मदनदासजी देवी आले. मदनदासजी तुमचं मी स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांनी कार्याला सुरुवात केली. संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करत माझी कल्पना भाजपाचे देखील ते राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काय तसं नाही, काही समन्वय म्हणून अशी भूमिका कदाचित त्यांनी बजावली. तसा त्यांच्या व्यक्ती म्हणून त्यांचा आणि राजकारणाचा संबंध दुरूनच आहे, जवळून नाही. मुळात त्यांच्या पारमार्थिक प्रेरणाच आहेत आणि अतिशय त्यागमय असं जीवन त्यांचं आहे. मला असं वाटतं की अशा एखाद्या व्यक्तीने श्रवणाकरता इथं यावं हा देखील त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. जिथं जिथं जाऊ तिथून चांगलं काही ग्रहण करणं, ऐकायला ऐकणं, श्रवण करणं, अशा स्वभावामुळं केवळ माझा आणि त्यांचा सुमारे 8-1 वर्षांपासून परिचय मुकुंदरावांमुळे झाला आणि आमच्या अरविंदजीमुळे झाला, खळदकरांमुळे. ते स्वतः साधक आहेत, उपासक आहेत. याच्यापेक्षा जास्त सांगून मी त्यांना देखील फार संकोच होईल असं करणार नाही. पण तरी देखील अशी एखादी व्यक्ती येते तेव्हा सहज मदनदासजी असं वाटतं की आपण दखल घेतली पाहिजे, या भावनेनी सहज मी बोललो. अरे
श्रीराम.